नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या 11 वर्षात महिला विकास आणि सक्षमीकरणावर लक्ष केंद्रीत केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विज्ञान, शिक्षण, क्रीडा, स्टार्टअप्स आणि सशस्त्र दलांसह सर्व क्षेत्रांमध्ये महिला उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि अनेकांना प्रेरणा देत आहेत, असं पंतप्रधान समाज माध्यमांवरील संदेशात म्हणाले. स्वच्छ भारत अभियान, जनधन खात्यांच्या माध्यमातून आर्थिक समावेशन तसंच उज्ज्वला गॅस मुद्रा योजनांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून महिलांच्या नावावर घर देण्याचा निर्णय महिला सक्षमीकरणाला बळकटी देणारा असल्याचं पंतप्रधान म्हणाले. महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम ही एक राष्ट्रीय चळवळ असल्याचं त्यांनी नमूद केलं. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज फ्रान्स, युरोपियन संघ आणि बेल्जियमच्या 7 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. या ठिकाणी ते परराष्ट्र मंत्री तसंच विविध विभागातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. तसंच पहिल्या भूमध्यसागरीय रायसीना संवादात डॉ एस जयशंकर सहभागी होणार आहेत. या भेटीमुळे या देशांसोबत असलेले भारताचे मैत्रीपूर्ण संबंध मजबूत होतील आणि विविध क्षेत्रात सहकार्याला चालना मिळेल, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. तेलंगणा सरकारनं आज राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा राज्याच्या मंत्रिमंडळात 3 नव्या मंत्र्यांना आज शपथ दिली जाणार आहे. यामुळे मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 15 होईल. छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं काल सुरक्षा दलांच्या कारवाईत 5 नक्षलवादी मारले गेले. यात 2 महिलांचा समावेश आहे. मृत नक्षलींची ओळख अद्याप पटली नसून त्यांच्याकडून स्वयंचलित शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. गेल्या 2 दिवसात संरक्षण दलांनी सुधाकर आणि भास्कर या 2 नक्षलींना ठार केलं. सुधाकर हा भाकपा माओवादी या बंदी असलेल्या पक्षाचा केंद्रीय समिती सदस्य होता. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. तर भास्कर हा स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य असून त्याच्यावर 45 लाख रुपयांचं बक्षीस होतं. गेल्या 3 दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यातल्या निवळी घाटात मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी मिनी बस आणि एलपीजी गॅसची वाहतूक करणारा टँकर यांच्यात धडक होऊन अपघात झाला. यामुळे मिनी बस दरीत कोसळून बसमधले प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान अपघातग्रस्त टँकरमधून एलपीजीची गळती होत असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता बंद ठेवण्यात आला असल्याचं जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या तेलंगणा सीमेवरील गोदावरी नदीपात्रात काल संध्याकाळी आंघोळीसाठी गेलेल्या 6 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सर्वजण बुडाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. वेगाने बदलत असलेल्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर सर्वच क्षेत्रात होत आहे. एआय हे जादू असले तरी त्याचे परिणाम भविष्यात गंभीर असणार आहेत, असं प्रतिपादन लेखक आणि माहिती तंत्रज्ञान अभ्यासक अच्युत गोडबोले यांनी केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीनं काल आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. भविष्यात एआयचा वापर मानवी कल्याणासाठी झाला पाहिजे, असं गोडबोले यांनी सांगितलं. लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे खिळेमुख मुक्त झाड अभियान राबवण्यात येत आहे. यात व्यावसायिकांनी झाडांना खिळे टोकून लावलेले फलक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. व्यावसायिकांनी झाडांना खिळे न ठोकण्याचं तसंच याबाबत प्रशासनानं कारवाई करण्याचं आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आलं आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीच्या सामन्यात गतविजेता कार्लोज अल्कराजची लढत आघाडीच्या यानिक सिनर सोबत आहे. सिनर नोवाक जोकोविचचा पराभव करून अंतिम फेरीत गाठली आहे. काल झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीच्या सामन्यात अमेरिकन टेनिसपटू कोको गॉफ हिनं रोलर्ड गॅरोसचं पहिलं जेतेपद आणि कारकिर्दीतलं दुसरं ग्लँड सॅम पटकावलं. गॉफनं बेलारुसच्या आर्याना सबालेंकाचा 6-7, 6-2, 6-4 असा पराभव केला. कोको गॉफ सेरेना विल्यम्स नंतर पॅरिसमध्ये एकेरीचं विजेतेपद पटकावणारी पहिली अमेरिकन महिला आणि सर्वात युवा टेनिसपटू ठरली आहे. नेदरलँड इथं कालपासून सुरू झालेल्या एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेत उद्या भारताचा दुसरा सामना नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे, तर बुधवारी भारताचा सामना अर्जेंटिना विरुद्ध होणार आहे. काल झालेल्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सनं भारताचा 2-1 असा पराभव केला. लंडन इथं भारतीय महिला हॉकी संघाचे सामने 14 जूनपासून सुरू होणार आहेत. भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.